नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज जॉर्डनला रवाना झाले. अम्मान इथं ते जॉर्डनचे राजा अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसेन यांच्यासोबत द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार असून भारत जॉर्डन बिझनेस फोरमला संयुक्तरित्या संबोधित करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायाशी संवादही साधणार असून ऐतिहासिक पेट्रा शहराला भेट देण्याची शक्यता आहे. भारत जॉर्डन राजनैतिक संबंधांच्या 75व्या वर्षानिमित्त ही भेट होत असून गेल्या 37 वर्षात भारतीय पंतप्रधानांची ही पहिली पूर्ण द्विपक्षीय भेट आहे. व्यापार, संरक्षण, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीतील दृढ संबंधांना या दौऱ्यामुळे नवं बळ मिळण्याची अपेक्षा आहे. जॉर्डनचा दौरा आटोपून पंतप्रधान 16 आणि 17 डिसेंबर रोजी इथिओपियाला भेट देतील. त्यानंतर 17 आणि 18 तारखेला ते ओमानला जाणार आहेत. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाचं आणि मजबूत भारताच्या उभारणीत त्यांच्या अतुलनीय भूमिकेचं स्मरण करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेसी आज त्याच्या गोट इंडिया दौऱ्याच्या 4थ्या आणि अंतिम टप्प्यासाठी नवी दिल्लीत पोहोचेल. अरुण जेटली मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी मेस्सी 3 युवा ट्रॉफी जिंकणाऱ्या मिनर्वा अकादमीच्या संघांचा सत्कार करणार आहे. तसंच काही मान्यवर खेळाडू फुटबॉलचा सामना देखील खेळणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारनं काल मुंबईत मेस्सी याच्या उपस्थितीत प्रोजेक्ट महादेव या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचं उद्घाटन केलं. भारतीय रेल्वे संपूर्ण ब्रॉडगेज जाळ्याचं विद्युतीकरण पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 99% अधिक विद्युतीकरण पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. 2019 ते 2025 दरम्यान 33,000 किलोमीटरहून अधिक मार्गाचं विद्युतीकरण करण्यात आलं आहे. या कालावधीत विद्युतीकरण झालेलं एकूण अंतर जर्मनीच्या संपूर्ण नेटवर्कच्या अंतरा इतकं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमावरून गोंधळ निर्माण केल्याचा आरोप करत भाजपनं काल काँग्रेसवर टीका केली. नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. संसदेत निवडणूक सुधारणांबाबत व्यापक चर्चा आधीच झाली आहे. या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना मुद्देसूद उत्तरं दिली असल्याचं पात्रा यांनी सांगितलं. मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा मंजूर केला असून त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आठवले यांनी सांगितलं. शास्त्रीय संगीत रसिकांची स्वरपंढरी मानल्या जाणाऱ्या 71व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल पुण्यात सांगता झाली. गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर रंगलेल्या या स्वरांच्या महोत्सवात शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांनीही आपल्या कलेचं सादरीकरण केलं आणि त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. माता बाल संगोपन, कुटुंब कल्याण आणि नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नांदेड जिल्ह्यानं राज्यात उल्लेखनीय कामगिरी करत 5 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. या संदर्भातल्या अहवालात नांदेड जिल्ह्यानं माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात योग्य कार्य केल्याचं स्पष्ट झालं आहे. खगोलप्रेमींना 13 आणि 14 डिसेंबर रोजी आकाशात उल्कावर्षावाचं अद्भुत दृश्य पाहायला मिळालं. हा या वर्षातला सर्वात मोठा उल्कावर्षाव होता. हा उल्कावर्षाव मिथून या तारका समूहात झाल्यानं त्याला मिथून उल्कावर्षाव असं नाव देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राच्या वतीनं उल्कावर्षाव निरीक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कन्नड तालुक्यात मोहरा इथल्या पुंडलिकराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात या उल्कावर्षावाचं निरीक्षण करण्यात आलं. विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.